पुण्यातली पाहण्यासारखी ठिकाणं कोणती असा जेव्हा प्रश्न आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर शनिवारवाडा, सारसबाग, पर्वती, तुळशीबाग, केळकर संग्रहालय अशी नेहमीची ठिकाणी येतात. पण पुण्यातलं अजून एक असं ठिकाण आहे जे अनेकांच्या डोळ्यासमोर येतं पण त्याचं नावच कुणी घेत नाही. ते प्रत्येकाला पाहावंसं वाटतं पण त्याचं नावच कुणी घेत नाही. कितीतरी लोकांना तिथं जायचं असतं पण त्याचं नावच कुणी घेत नाही. निदान चक्कर तरी मारायची असती पण त्याचं नावच कुणी घेत नाही. याचं आहे ना विनाकारण लोकांना भीती वाटती. भीती म्हणण्यापेक्षा आहे ना लोक उगीच नाक वाकड करतात. म्हणजे बघायचं असतंय पण नाव घ्यायचं नसतंय. असं ठिकाण म्हणजे पुण्यातली जन्नत, बुधवार पेठ. तर तुम्ही बरोबर ओळखलंय, आज मी बोलणार आहे हजारो पुरुषांची जन्नत असलेल्या पुण्यातल्या बुधवार पेठ याच विषयावर. मी खूप चांगला आहे, मी खूप प्रामाणिक आहे, मी खूप सज्जन आहे, मी खूप सोशळ आहे आणि मी निराश.
बस कर तुझी चुतगिरी.
ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके. तर आपण ऐकूयात नितीन थोरात लय जोर. पुण्यातले जन्नत या पॉडकास्टमध्ये मी सगळ्यात आधी क्लिअर करतो, आजचा विषय बुधवार पेठ आहे. म्हणजे सगळी बुधवार पेठ नव्हे तर बुधवार पेठेत ज्या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय चालतो बस तेवढ्याच ठिकाणावर आपण बोलणार आहे. नाही तर बुधवार पेठेचं नाव घेतलं म्हणून उगाच आहे ना त्या पेठेतले सगळे लोक माझ्यावरच खवळायचे. तर सांगायचा मुद्दा हा की मी पहिल्यांदा बुधवार पेठ पाहिली ती 11वीत असताना. 11वीत मी आहे ना पुण्यात हॉस्टेलला आलो होतो आणि एक दिवस असाच आत्यासोबत आहे ना.
Sample complete. Ready to continue?